थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय 5। बंधूंनो, काळ व प्रसंग याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतः पूर्णपणे माहीत आहे की जसा रात्री चोर तसा प्रभूचा दिवस येतो। शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीच्या वेदनांप्रमाणे त्याचवर अकस्मात नाश येतो आणि ते निभावणारच नाहीत।
बंधुजना हो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहात। आपण रात्रीचे व अंधाराचे नाही। यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे। झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात।
परंतु जे आपण दिवसाचे आहो त्या आपण सावध असावे। विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे, कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठी नव्हे तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे यासाठी देवाने आपल्याला नेमिले आहे। तो आपणासाठी मरण पावला यासाठी की आपण जागे असलो किंवा निजलेले असलो तरी आपण त्याचबरोबर जिवंत असावे। यास्तव तुम्ही एकमेकास बोध करा व एकमेकांची वृद्धी करा, असे तुम्ही करीतच आहा।
बंधुजन हो, आम्ही तुम्हास विनंती करीतो की तुम्हा मध्ये जे श्रम करीतात प्रभू मध्ये तुम्हावर असतात व तुम्हास बोध करीतात, त्यांचा तुम्ही मान करावा आणि त्यांच्या कामामुळे त्यास प्रेमाने अत्यंत मान द्यावा। तुम्ही आपसात शांत असा।
बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करीतो की अव्यवस्थित लोकास ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यास धीर द्या, अशक्तास आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा, कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत असा। सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे। आत्म्याला विझवू नका, संदेशांचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा। शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी यथासांग राखली जावो। तुम्हास पाचारण करणारा विश्वासू आहे, तो हे करीलच।
बंधूंनो, आम्हासाठी प्रार्थना करा। पवित्र चुंबनाने सर्व बंधुवर्गास सलाम करा।
मी तुम्हास प्रभूची शपथ घालून सांगतो की हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवावे। आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा बरोबर असू।